नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुरज कामत तुमका राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो, पहिल्या पावण्यावेल्या मतदानाक फकत 3 दीस उरिल्ल्यान सगळ्या राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक लोकसभा वेंचणुके खातीर आपल्या उमेदवारां खातीर नेटान प्रचार करीत आसात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बिहारातल्या गया आनी पूर्णिया हांगा 2 भौशीक बसकांनी राष्ट्रीय लोकशाय आघाडी उमेदवारा खातीर प्रचार करतले। राष्ट्राच्या सर्वांगीण उदरगती खातीर आपूण निर्णय घेता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला। भारतीय हवामान खात्यान ह्या म्हयन्याच्या 21 तारखे मेरेन ईशान्य भारतात बारीक ते मध्यम पावस पडपाचो अदमास उक्तायला। आनी खेळात, आयपीएल क्रिकेटीत काल राती बेंगळुरूत सनरायझर्स हैदराबादान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूक 25 धावड्यांनी हारयले। आयज कोलकाता नायट रायडर्स आनी राजस्थान रॉयल्स हांचे मजगती सांजेच्या 7:30 वरांचेर कोलकातात खेळ जातलो। आता पुराय खबरो, पहिल्या पावण्यावेल्या मतदानाक फकत 3 दीस उरिल्ल्यान सगळ्या राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक लोकसभा वेंचणुके खातीर आपल्या उमेदवारा खातीर नेटान प्रचार करतात। प्रधानमंत्री आनी भाजपाचे वडील फुडारी नरेंद्र मोदी हांणी काल तामिळनाडूतल्या तिरुनेलवेली हांगा भौशीक रॅलीत मार्गदर्शन केले। राष्ट्रीय लोकशाय आघाडी सरकार दरेका मळार देशाची उदरगत करपाक सदांच वावुरता अशें तांणी सांगले। ह्या वेळार उलयतना प्रधानमंत्री मोदी आपल्या सरकारान दिल्ल्या वेगवेगळ्या आश्वासनाविशी उलयले। त्याआदी प्रधानमंत्री मोदी हांणी केरळातल्या आलाथूर मतदारसंघात भौशीक बसकेत उलोवप केले। दुसरे वटेन काँग्रेस फुडारी राहुल गांधी हांणी काल सांजे कोझिकोडात रॅलीक संबोधन केले। एलडीएफचे फुडारी सीताराम येचुरी, प्रकाश करात, वृंदा करात, सुभाषिनी अली आनी तपन सेन हे ह्या सप्तकात प्रचार करतले। उत्तर प्रदेशात लोकसभा वेंचणुकेच्या प्रचारान नेट घेतला। वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे वरिष्ठ फुडारी आपआपल्या उमेदवाराक तेको दिवपा खातीर भौशीक बसका आनी रॅली करतात। बसपा मुखेली मायावतीन मुरादाबाद आनी पिलीभीतच्या बिसलपुरातल्या वेंचणूक रॅलीत उलोवप केले। वेंचणुकेचे घोषणापत्र जारी करचे परस बसपा लोकांच्या हिता खातीर काम करपाचे विश्वास दवरता अशें मायावती हांणी सांगले। समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव हांणी मुझफ्फरनगरात वेंचणूक रॅलीत उलोवप केले। बिहारात जमुई, नवादा, गया आनी औरंगाबाद हांगा लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या पावण्या खातीर प्रचार नेटान सुरू आसा। वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे वरिष्ठ फुडारी आनी स्टार प्रचारक राज्यात वेंचणूक रॅली घेत आसात। राजस्थानात लोकसभेच्या 12 सुवाता खातीर जावपी पहिल्या पावण्यावेल्या वेंचणुकेत प्रचार करपाक फकत 2 दीस उरिल्ल्यान सगळ्या राजकीय पक्षांनी आनी अपक्ष उमेदवारांनी वेंचणुकेच्या प्रचारात आपली सगळी ताक घाल्या। भाजपाचे वरिष्ठ फुडारी आनी केंद्रीय मंत्री अमित शाह हांणी जयपूर शारात भाजपाच्या उमेदवाराक तेको दिवपा खातीर रोड शो केलो। दुसरे वटेन काँग्रेसचे वरिष्ठ फुडारी प्रियंका गांधी अलवारात काँग्रेसच्या उमेदवाराक तेको दिवपा खातीर रोड शो केलो। अस्तंत बंगालात तृणमूल काँग्रेसचे वडील फुडारी आनी मुखेलमंत्री ममता बॅनर्जी हांणी कूच बिहार संसदीय मतदारसंघातल्यान रासलीला मैदानाचेर भौशीक रॅलीत उलोवप केले। टीएमसी सरकारान सामान्य लोकांच्या कल्याणा खातीर सगळे केला अशें बॅनर्जी हांणी सांगले। मणिपुरात भाजपचे वडील फुडारी अमित शाह हांणी काल इम्फाळात वेंचणूक रॅलीत उलोवप केले। उत्तर उदेंत वाठाराची उदरगती खातीर एनडीए सरकार प्राधान्य दिता अशें शाह हांणी सांगले। प्रधानमंत्री आनी भाजपाचे वडील फुडारी नरेंद्र मोदी आयज बिहारात गया आनी पूर्णिया हांगा राष्ट्रीय लोकशाय आघाडीच्या उमेदवाराक तेको दिवपा खातीर 2 भौशीक बसकांनी उलोवप करतले। पहिली वेंचणूक रॅली गया संसदीय मतदारसंघात जातली आनी थंय ते गांधी मैदानाचेर भौशीक बसकेत उलोवप करतले। दुसरी भौशीक बसका पूर्णियाच्या रंगभूमी मैदानार जातली। प्रधानमंत्र्यांच्या कार्यावळीचे नदरेन सुरक्षेची विस्तारान व्यवस्था केला। लोकसभा वेंचणूक जाहीर झाल्या उपरांत प्रधानमंत्र्यांची ही बिहाराक तिसरी भेट। हाचे पयली ह्याच म्हयन्यात तांणी जामुई आनी नवादा संसदीय मतदारसंघांनी भौशीक बसका घेतिल्ली। राष्ट्राच्या सर्वांगीण उदरगती खातीर आपूण निर्णय घेता अशें भाजपाचे वडील फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला। एका खबर एजन्सीक दिल्ले मुलाखतीत उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी 2047 मेरेन भारत विकसीत भारता खातीर आपलो दृश्टीकोन उक्तायलो। एक राष्ट्र एक वेंचणूक चालीक लावप ही तांच्या सरकारची बांदिलकी आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले। एक राष्ट्र एक वेंचणूक ह्या विशयाचेर अहवाल तयार करपा खातीर आदले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांच्या अध्यक्षते खाला तयार केल्ले समितीक खूप सकारात्मक आनी नाविन्यपूर्ण सुचोवण्यो आयल्यात अशें तांणी मुखार सांगले। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात।
3 steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, 2 gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
ओडिशात काल राती जाजपूर जिल्ह्यातल्या पुलावयल्यान बस पडून उण्यात 5 जणांक मरण आयला आनी 35 परस चड जण जखमी झाल्यात। ही बस पुरी सावन अस्तंत बंगालातल्या हल्दियाक वताली तेन्ना राष्ट्रीय महामार्ग 16 वयल्या बाराबाती पुलाचेर ही घडणूक घडली. गंभीर तरेन जखमी प्रवाशांचेर कटकच्या एसबीसी मेडिकल कॉलेज आनी हॉस्पिटलात उपचार चालू आसात. वाहन चालकाचे गाडयेवेले नियंत्रण केले आनी ताका लागून अपघात जालो अशें पुलिसांनी सांगलां. मजगती ओडिशाचे मुखेलमंत्री नवीन पटनायक हांणी ह्या दुर्घटनेचेर दुख्ख उक्तायला आनी मेल्ल्या मनशाच्या लागच्या नात्यांतल्याक दरेकी 3,00,000 दिवपाची घोषणा केल्या. भारतीय हवामान खात्यान ह्या म्हयन्याच्या 21 तारखे मेरेन ईशान्य भारताचेर गडगड आनी विजेसयत हलको ते मध्यम पावस पडपाचो अदमास उक्तायला. फुडल्या 6 दिसात अरुणाचल प्रदेश, आसाम आनी मेघालयाच्या कांय वाठारांनी ही परिस्थिती पातळटली अशेंय हवामान खात्यान सांगला. उत्तर भारतात ह्या म्हयन्याचे 18 ते 21 मेरेन जम्मू काश्मीर, लद्दाख, हिमाचल प्रदेश आनी उत्तराखंडच्या कांय वाठारांनी गडगड वीज आनी वराक 40 किलोमीटर वेगान व्हावपी वाऱ्यासयत पावस आनी बर्फ पडपाचो अदमास उक्तायला. दक्षिण भारतात या महिन्याच्या 21 तारखे मेरेन केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीपाचे गडगड आणि विजयसहित हलको ते मध्यम पाऊस पडपाचा अदमास उक्तायला. मजगती फुडल्या 3 दिसात आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या कांय वाठारांनी आणि फुडल्या 4 दिसात ओडिशा आणि अस्तंत बंगालच्या कांय वाठारांनी उष्णतायेच्या लहराचा अदमास हवामान खात्यान उक्तायला. आयज आणि फाल्या अस्तंत बंगाल, ओडिशा, गोय, गुजरात, कर्नाटक आणि फुडल्या 4 दिसात तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ, आंध्र प्रदेशाचे उष्ण आणि दवमट हवामान पातळटले असं अदमास हवामान खात्यान उक्तायला. खेळात आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती बेंगळुरूच्या एम चिन्नस्वामी मैदानात झाल्या खेळात सनरायझर्स हैदराबादान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हांचे 25 धावण्यांनी जैत जोडले. 288 धावड्याच्या मोखीचा फाटलाव करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूक थारायल्या 20 षटकात 7 गडे वगडावून 262 धावड्योच काढपाक जमले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू खातीर दिनेश कार्तिकान सगळ्यांत चड 83 धावण्यो काढल्यो. सनरायझर्स हैदराबाद खातीर पॅट कमिन्सान सगळ्यांत चड 3 गडे बाद केले. हाचे पयली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचो कर्णधार फाफ डुप्लेसीन कुरुबॉल जिखून हैदराबादाक फलंदाजी करपाचे निमंत्रण दिले. पहिली फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादान नेमून दिल्ल्या 20 षटकात 3 गडे वगडावून वट्ट 287 धावण्यांचा विक्रम केला. सनरायझर्स हैदराबाद संघा खातीर ट्रेव्हिस हेडान सगळ्यांत चड 102 धावण्यो काढल्यो. ट्रेव्हिस हेडाक सामनावेराचो इनाम फाव जालो. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू खातीर लॉकी फर्ग्युसनान सगळ्यांत चड 2 गडे बाद केले. सध्या गुण टक्क्यार सनरायझर्स हैदराबाद 4थ्या क्रमांकाचेर आसा जाल्यार आरसीबी निमणे आनी 10व्या सुवातेर आसात. आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या मजगती कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानात सांजेच्या 7:30 वरांचेर खेळ सुरू जातलो. बुद्धिबळात काल राती कॅनडाच्या टोरंटो शहरातल्या ग्रेट हॉलात झाल्या फिडे कॅन्डिडेट 2024 सर्तीच्या 10व्या फेरयेत इया नेपोमनियाची आड बरोबरी करून भारताचा डी गुकेश गुण तक्त्यार नेपोमनियाची सयत पहिल्या सुवातेर उरलो. मजगती विदित गुजरातीन आर पंगडा आड बरोबरी करपाक मान्यताय दिली. ह्या सर्तीच्यो फकत 4 फेरयो उरल्यात. 18 वर्सां पिरायेचो प्रज्ञानंद सर्तीच्या गुण टक्क्याच्या पहिल्या सुवाती परस फक्त अर्ध गुण फाटी आसा. हिकारू नाकामुरा आणि पाबयानो कारवाना गुण टक्क्यात प्रज्ञानंद आड वांगडा आसात. उक्त्या गटात जिखपा खातीर हे 5 जण अजूनही सर्तीत आसात. खबरो सोपोवच्याचे परतून हे फावट मुखेल खबरो. पहिल्या पावण्यावेल्या मतदानाक फकत 3 दीस उरिल्ल्यान सगळ्या राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक लोकसभा वेंचणुके खातीर आपापल्या उमेदवारा खातीर नेटान प्रचार करतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहारातल्या गया आणि पूर्णिया हंगा 2 भौशीक बसकांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी उमेदवारा खातीर प्रचार करतले. राष्ट्राच्या सर्वांगीण उदरगती खातीर आपण निर्णय घेता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगला. भारतीय हवामान खात्यान या महिन्याच्या 21 तारखे मेरेन भारतात बारीक ते मध्यम प्रमाणात पाऊस पडपाचा अदमास उक्तायला. आणि खेळात आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती बेंगळुरूत सनरायझर्स हैदराबादान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूत 25 धावण्यांनी हरायले. आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या मजगती सांजेच्या 7:30 वरांचेर खेळ सुरू जातलो. इतल्यान राष्ट्रीय खबरो सोपल्यो.